सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर शो सुरू झालाय मॉर्निंग नंबर वन, जो घेऊन आली आहे तुमची नांदेडची राणी खास तुमच्यासाठी. आज जागतिक रंगमंच दिवस 27 मार्च, आणि आज मॉर्निंग नंबर वन मध्ये मराठवाड्याचा तो कलाकार आलेला आहे ज्याला हे कुठलंही टॅग लागण्याच्या आधीपासनं मी ओळखते, कारण हा आहे औरंगाबादचा आणि सगळ्यांचाच लाडका योगेश शिरसाट, जो चला हवा उद्यामध्ये वेगवेगळ्या कॅरेक्टरमध्ये आपल्याला नेहमीच बघायला मिळतो, पण त्याचं लेखन किती उत्कृष्ट आहे याबाबतीतही चांगल्या दिग्गजांनी सुद्धा त्याचं कौतुक केलेलं आहे. पण योगेश, आम्हाला सांग की रंगमंच आणि त्याकडे तुझा कल, या सगळ्या गोष्टींचा प्रवास कुठून सुरू झाला, कसा झाला?
सारा, सगळ्यात आधी जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी योगेश शिरसाट. माझी रंगभूमीची सुरुवात तशी लहानपणापासूनच झाली. शाळेत असताना मी छोट्या छोट्या नकला करायचो, शाळेत गॅदरिंगला सादर करायचो. मग 8वी 9वी 10वीला 3 वर्ष मी कामगार कल्याणच्या नाट्य स्पर्धा केल्या, त्यात मला उत्कृष्ट बालकलाकाराचे बक्षिसं मिळाली अभिनयाची, आणि ती माझी सुरुवात. पण 10वी नंतर मग सगळ्या मित्रांनी सायन्स घेतलं, म्हणून मग मी पण सायन्स घेतलं. पण काय सायन्समध्ये काय करायचं असतं माहीत नाही. आणि 11वी 12वी दुसरं काहीच केलं नाही, नुसती पथनाट्य कर, इतरांची नाटकं बघायला जा, कॉलेजच्या मुलांची नाटकांची गॅदरिंगची नाटकाची रिहर्सल बघायला जा, यातच सगळा वेळ गेला. आणि 12वीला असताना मला कळलं की अरे, आपलं सायन्स काही खरं नाही आहे सायन्समध्ये. मग मी 12वी सायन्स कसा तरी पास झालो, पण नंतर मग मी रिअॅडमिशन आर्ट्सला घेतलं.
पहिल्याच झटक्यात ना पास?
नाही,
किती वाऱ्या.
नाही, 12वी मी पहिल्यांदा नापास झालो. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायो चारही विषय माझे फेल. मी फक्त इंग्लिश आणि संस्कृत या दोनच विषयात पास झालो होतो. नंतर मग रिअॅडमिशन आर्ट्सला घेतलं.
ओके.
आणि मग मी मात्र चांगल्या मार्कांनी पास झालो. समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि अजून कुठला तरी विषय होता, ते घेऊन मी पास झालो. मग बी ए फर्स्ट इयरला मी SB कॉलेजला ॲडमिशन घेतलं, तर तिथं नाट्यशास्त्र एक विषय होता. म्हणजे नाट्यशास्त्र जरा गंमत दिसते, जरा घेऊयात, म्हणून मग नाट्यशास्त्र विषय घेतला. तिथं घारे देशमुख सर भेटले, डॉक्टर दिलीप घारे आणि यशवंत देशमुख. आणि मग नंतर मग नाटकाशिवाय दुसरा विचारच डोक्यात आला नाही, आणि मग 3 वर्ष फक्त आणि फक्त नाटकं केली BA ला.
योगेश शिरसाट या आपल्या मराठवाड्याच्या लाडक्या कलाकाराबद्दल तर आपण आणखीनही जाणून घेणार आहोत, त्यांच्यासोबत आणखीनही बोलणार आहोत. तो बने रहिए मेरे साथ सिर्फ सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर. बजाते रहो.